Sagar Red FM वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये हक्के बक्के वोडाफोन का सुपर चिअर सॉन्ग. आणि हा जो प्रकार आहे हा प्रकार अत्यंत एक्साइटमेंटनं परिपूर्ण होणार आहे, कारण डब स्मॅश व्हिडिओज तुम्ही करता आहात आणि तुमच्या फेसबुक, ट्विटर किंवा इंस्टाग्राम अकाउंट्सवरती लोड करता आहात, लोकांना दाखवता आहात. व्हेरी गुड, अच्छी बात है. रेड एफ एम 93.5 के आरजेस भी कुछ स्पेशल करने वाले हैं, और वो स्पेशल क्या है अगर आपको देखना है, अत्ता नक्का बघू लागली से लागली. अभी तक अपन ने कुछ अपलोड नहीं करा है, लेकिन रेड एफ एम इंडिया FB पेज जो है वहाँ पे आपको सब देखने मिलेगा. कब देखना है ये आपको यहाँ पे बताया जाएगा. फिलहाल मॉर्निंग नंबर वन में हिस्ट्री की बातें करने का टाइम हो गया है. क्या हुआ था आज के दिन इतिहास में? आज 13 अप्रैल 2016 वार है, आज सा बुधवार. अच्छा दिवशी बऱ्याच घटना घडामोडी घडलेल्या आहेत. जलियनवाला बाग ची दुर्दैवी घटना जी घडली होती ती आजच्याच दिवशी 1919 साली घडली होती. आजच्याच दिवशी भुवनेश्वर ओरिसाची राजधानी बनली होती 1948 साली. आणि आजच्याच दिवशी चित्रपट अभिनेते बलराज साहनी यांचं दुःखद निधन झालं होतं. आजच्या दिवशी आणखी एक महत्त्वपूर्ण घटना घडली होती, त्या घटनेबद्दल एका दिग्गज व्यक्तीबद्दल थोड्याच वेळात मॉर्निंग नंबर वन मध्ये बोलायचं आहे. आणि थोड्याच वेळात एका आनंदी घटनेबद्दल बोलायचं आहे. एक आनंदाची बातमी आहे जी संपूर्ण देशाला प्रचंड खुश करणार आहे. कौन सी है वो खबर, उसका किस किस पे होगा असर, आपको थोड़ी देर में सुनाएंगे. फिलहाल कमर्शियल ब्रेक और उसके बाद हाई हील्स पे नचे टॉम की एनका. एंजॉय सुपर हिट्स 93.5 रेड FM, बजाते रहो.